chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
मुख्यमंत्री सहायता निधीत आतापर्यंत 280 कोटी रुपये जमा. आयटीसी प्रायव्हेट लिमिटेडकडून मुख्यमंत्री सहायता निधीस 2 कोटी रुपयांची मदत देण्यात आली असून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात तेही शासनासमवेत सहभागी झाले आहेत. या युद्धात त्यांनी आर्थिक मदतीशिवाय अन्नधान्य वितरण, स्वच्छताविषयक साधनांची तसंच गरजू लोकांच्या जेवणाची व्यवस्था यासारख्या कामात देखील पुढाकार घेतला आहे. या दातृत्व भावनेतूनच आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीत 280 कोटी रुपये जमा झाले आहेत. समाजाप्रतीच्या दायित्व भावनेतून मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा करणाऱ्या दात्यांचे मदतीचे हात अनमोल आहेत. या संकट काळात बालकांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. ही मदत फक्त पैशात सांगता किंवा मोजता येत नाही. कुणी अडकलेल्या नागरिकांना जेवण देत आहे, कुणी रुग्णालयातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मदत करत आहे, कुणी वस्तुरूपानं तर कुणी अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करत आहे. समाजाप्रतीच्या दायित्व भावनेतून केलेल्या या मदतीला कृतज्ञतेचं कोंदण आहे. म्हणूनच त्यांचे हे दातृत्व विलक्षण शोभून दिसत आहे. या सगळ्यांच्या मदतीसाठी आणि लाख मोलाच्या साथीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्यानं सर्व जनतेचे आभार मानले आहेत.